एक बार ये ट्रांसलेशन वाला गेम खेल कर तो देखो, बहुत ज्यादा मजे आ रहे हैं यहाँ पर।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। MH935 में हम सेलिब्रेट कर रहे हैं आज इंटरनेशनल ट्रांसलेटर्स डे, या फिर ट्रांसलेट डे ये भी कह लो, आप कुछ भी कह लो, ट्रांसलेशन करने का दिन है आज। आणि जर का आपण जास्तीत जास्त इंग्लिश शब्द यूज करतो किंवा हिंदी बोलतो, तर आपल्या मराठीमध्ये किंवा जनरली हिंदीमध्ये जी काही आपली मातृभाषा असेल त्या भाषेमध्ये पर्टिक्युलर जे शब्द असतात ना, जे आपण रोजच्या लाईफमध्ये यूज करतो, त्याला काय म्हणतात, त्या बाबतीत आपण कन्फ्यूज होऊन जातो। हा गेम किती मजेदार आहे ते तुम्हाला कळेल आता। हाय मीरा,
कशी आहे?
मी अगदी मजेत आहे, तू कशी आहेस?
मी मस्त आहे।
येस, आपण लगेचच गेम सुरू करूयात। अगदी लिटरल तुला ट्रान्सलेट
करायचं आहे।
येस, शब्दशः ट्रान्सलेशन करायचंय बरं का? सोप्पा, आधी सोप्पा शब्दच सांगते, त्याला मराठी मध्ये किंवा हिंदी मध्ये काय म्हणतात सांग मला। डॉक्टरला काय म्हणतात हिंदी मराठी मध्ये?
वैद्यकीय।
येस, वैद्य म्हणतात मराठीत, वैद्य म्हणतात। येस, आता अजून एक गोष्ट, लेट्स हँग आउट किंवा ब्रो लेट्स हँग आउट असं म्हटल्यावरती याला ट्रान्सलेट कर, लिटरल ट्रान्सलेट, लेट्स हँग आउट। बरं ठीक आहे, ते असू देत। सरनेम, तर त्याला काय म्हणू शकतो अगदी शुद्ध मराठीमध्ये हिंदीमध्ये?
आडनाव हिंदीमध्ये।
मोबाईलला काय म्हणतात सांग?
फोन।
फोन तर इंग्लिश मध्ये म्हणतात। पार्टिसिपेट केलं तरी सुद्धा तुम्हाला प्राइज मिळणार आहे, आणि ही जी काही मजा येते ती तर म्हणजे प्राइज पेक्षा मोठी आहे, इतकं जास्त हसायला मिळतं इकडे सगळ्यांना। त्यामुळे पटकन कॉल करा 9607007935 या नंबरवर आणि पार्टिसिपेट करा या ट्रान्सलेशनच्या गेममध्ये। मीराला सुद्धा छानपैकी एक प्राइज मिळतंय, जिने आता कॉल केला होता तुम्हाला सुद्धा मिळू शकतं ते। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ बातें जारी हैं, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।